आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 21 जानेवारी। आनंदाचा नांगर। माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य। मत्तै 5:11। तथापि भूते तुम्हाला वश होतात ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना। लूक 10:20। येशूने या शास्त्रपाठात एक असे रहस्य प्रगट केले जे आपल्या आनंदाचे दुःखाच्या भीतीपासून आणि यशाच्या गर्वापासून संरक्षण करते, आणि ते रहस्य म्हणजे हे: स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे आणि त्या प्रतिफळाचे मूल्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या गौरवाचा पूर्णानंद होय। योहान 17:24। जेव्हा येशू असे म्हणतो, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य। आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला। मत्तै 5:11-12। तेव्हा तो दुःखापासून आपल्या आनंदाचे संरक्षण करतो। स्वर्गात असलेले आपले मोठे प्रतिफळ आपल्या आनंदाला मनुष्याकडून होणारा छळ आणि निंदा यापासून भयमुक्त करते। जेव्हा तो असे म्हणतो, तथापि तुम्हाला भूते वश होतात ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना। लूक 10:20। तेव्हा तो यशाच्या गर्वापासून सुद्धा आपल्या आनंदाचे संरक्षण करतो। शिष्य आपला आनंद सेवेत मिळालेल्या त्यांच्या यशात शोधत होते। आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात, लूक 10:17। पण त्यामुळे त्यांचा खरा आनंद, जो एकमेव अशा स्थिर व अढळ नांगराला बांधलेला आहे, त्यापासून तुटला असता। म्हणून येशू स्वर्गात असलेल्या त्याहूनही मोठ्या प्रतिफळाचे अभिवचन देऊन यशाच्या गर्वापासून त्यांच्या आनंदाचे संरक्षण करतो। आनंद मानायचाच असेल तर ह्याचा माना: तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत, तुमचा वारसा अकलनापलीकडे सार्वकालिक स्थिर व अढळ आहे, आपला आनंद सुरक्षित आहे। दुःख असो वा यश, यापैकी काहीच त्या नांगराला नष्ट करू शकत नाही। स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, तिथे तुमचे नाव लिहिलेले आहे, ते एकदम सुरक्षित आहे। येशूने दुःख भोगत असलेल्या आपल्या पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर स्वर्गात असलेल्या प्रतिफळाच्या समुद्रात टाकला आहे, आणि तसेच यशस्वी पवित्र प्रजेच्या आनंदाचा नांगर देखील त्याने तिथेच टाकला आहे। आणि अशा प्रकारे त्याने आपल्याला ऐहिक पीडा, ऐहिक सुख, ऐहिक दुःख आणि ऐहिक यश यांच्या जुलूमशाहीपासून बंधमुक्त केले।